चीनी मंडी डॉट कॉम पॉडकास्ट।
जिल्ह्यात नवीन साखर कारखाने उभे करण्याची मागणी। कुशीनगर जिल्ह्यात साखर कारखाने सुरू करावेत अशा मागणीचं पत्र भाजपा नेत्या सुनीता गौड यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिलं आहे। त्यानुसार एका साखर कारखान्यासाठी 60 एकर जमिनीची आवश्यकता आहे। कुशीनगर इथं पडरवना तहसील अंतर्गत जनपदमध्ये 300 एकर जमीन आहे। तसंच ऊस शोध संस्थांची लक्ष्मीपूरमध्ये 70 एकर जमीन आहे। या दोन्ही जमिनींचा वापर साखर कारखान्यासाठी होऊ शकतो। शिवाय कुशीनगर जिल्ह्यात ऊसाचं सर्वाधिक उत्पादन केलं जातं। देवरिया जिल्ह्यात ऊसाची लागवड अधिक झाल्यामुळं पडरवना जिल्हा देखील ऊसाचा जिल्हा झालेला होता। या जिल्ह्यात 9 साखर कारखाने होते, ज्यामध्ये सेवरही, कटकुईया, पडरवना, रामकोला खेतान, रामकोला त्रिवेणी, लक्ष्मीगंज, कप्तानगंज, खड्डा, चितवनी या गावात कारखाने होते। यामधील कटकुईया आणि पडरवना येथील कारखाने ब्रिटिश इंडिया कॉर्पोरेशननं सुरू केले होते, जे आता बंद आहेत। पुढे उत्तर प्रदेश राज्य साखर निगम यांनी सुरू केलेले कारखानेही बंद पडले। कारखाने बंद झाले असले तरी ऊस क्षेत्र कमी झालं नाही, उलट कुशीनगरातले शेतकरी ऊसाची लागवड करून त्याद्वारे गुळाचं उत्पादन घेऊ लागले। पण यांचा आर्थिक विकास खुंटला आणि साखर कारखानेही बंद झाले, यामुळे जिल्ह्यातील ऊस शेतकऱ्यांची आर्थिक बाजू कमकुवत झाली। यासाठीच साखर कारखाने पुन्हा सुरू करणं आवश्यक असल्याचं सुनीता गौड यांनी पत्रात लिहिलं आहे।